श्री दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा समास सातवा सत्व गुण लक्षण
श्री राम मागा बोलिला तमो गुण जो दुःखदायक दारुण आता ऐका सत्वगुण परम दुर्लभ जो भजनाचा आधार जो योगियांची थार जो निरसी संसार दुःख मूळ जो जेणे होय उत्तम गती मार्ग फुटे भगवंती जेणे पाविजे मुक्ती सायोज्यताते जो भक्तांचा कोवसा जो भवार्णवीचा भरवसा मोक्ष लक्ष्मीची दशा तो सत्वगुण जो परमार्थाचे मंडण जो महंतांचे भूषण रजतमाचे निर्शन जयाचे नी जो परम सुखकारी जो आनंदाची लहरी देऊनिया निवारी जन्म मृत्य जो अज्ञानाचा सेवट जो पुण्याचे मूळ पीठ जयाचे नि सापडे वाट परलोकाची ऐसा हा सत्वगुण देही उमटता पण तये क्रियेचे लक्षण ऐसे असे ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सन्निध विवेक तो सत्वगुण संसार दुख विसरवी भक्ति मार्ग विमळ दावी भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण परमार्थाची आवडी उठे भावार्थाची गोडी परोपकारी तातडी तो सत्वगुण स्नान संध्या पुण्यसीळ अभ्यांतरीचा निर्मळ शरीर वस्त्रे सुज्वळ तो सत्वगुण ये जन आणी या जन आधेन आणी अध्यापन स्वये करी दान पुण्य तो सत्वगुण निरूपणाची आवडी जया हरिकथेची गोडी क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण अश्वदाने गजदाने गोदाने भूमिदाने नानारत्नांची दाने करी तो सत्वगुण धनदान वस्त्रदान अन्नदान उदकदान करी ब्राह्मण संतर्पण तो सत्वगुण कार्तिक स्नाने माघ स्नाने व्रते उद्यापने दाने निष्काम तीर्थे उपोषणे तो सत्वगुण सहस्र भोजने लक्ष भोजने विविध प्रकारीची दाने निष्काम करे सत्वगुणे कामना रजोगुण तीर्थी अर्पी जो अग्रारे बांधे वापी सरोवरे बांधे देवाळये शिखरे तो सत्वगुण देवद्वारी पडशाळा पायीरिया दीपमाळा वृंदावने पार पिंपळा बांधे तो सत्वगुण लावी वने उपवने पुष्पवाटिका जीवने निववी तापस्यांची मने तो सत्वगुण संध्या मठ आणी भुयेरी पायीरिया नदी तीरी भांडार गृहे देवद्वारी बांधे तो सत्वगुण नाना देवांची जे स्थाने तेथे नंदादीप घालणे वाहे अलंकार भूषणे तो सत्वगुण जेंगट मृदांगटाळ दमामे नगारे काहळ नाना वाद्यांचे कल्लोळ सुस्वरादिक नाना सामग्री सुंदर देवाळी घाली नर हरिभजनी जो तत्पर तो सत्वगुण क्षेत्रे आणि सुखासने दिंड्या पताका निशाणे वाहे चामरे सूर्या पाने तो सत्वगुण वृंदावने तुळसी वने रंगमाळा सम्मार्जने ऐसी प्रीती घेतली मने तो सत्वगुण सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने देवाळे समर्पणे हा सत्वगुण देवाकारणे खाद्य नाना प्रकारी नैवेद्य अपूर्व फळे अर्पी सद्य तो सत्वगुण ऐसी भक्तीची आवडी नीच दासत्वाची गोडी स्वये देवद्वार झाडी तो सत्वगुण तिथि पर्व मोहोत्साव तेथे जाचा अंतर्भाव काया वाचा मने सर्व अर्पी तो सत्वगुण हरि कथेसी तत्पर गंधे माळा आणि धुशर घेऊन उभी निरंतर तो सत्वगुण नर अथवा नारी ये थान शक्ति सामग्री घेऊन उभी देवद्वारी तो सत्वगुण महत्कृत्य सांडून मागे देवास ये लाग वेगे भक्ति निकट आंतरंगे तो सत्वगुण थोरपण सांडून दुरी नीच कृत्यांगी कारी तिष्ठत उभी देवद्वारी तो सत्वगुण देवालागी उपोषण वर्जितांबोल भोजन नित्यनेम जप ध्यान करी तो सत्वगुण शब्द कठिन न बोले, अति ने में से चाले, योगी जेने तोष विले, तो सत्वगुण सांडुनिया अभिमान, निःकाम करी कीर्तन, श्वेद रोमांच स्फुरण, तो सत्वगुण अंतरी देवाचे ध्यान, तेने निडारले नयन, पड़े देहाचे विस्मरण, तो सत्वगुण हरि कथेची अति प्रीती, सर्वथा नये विकृति, आदिक प्रेमा आदियंती, तो सत्वगुण मुखी नाम हाती टाळी, नाचत बोले ब्रीदावळी, घेऊन लावे पाय धुळी, तो सत्वगुण देहाभिमान गळे, विषयी वैराग्य प्रबळे, मिथ्या माया ऐसे कळे, तो सत्वगुण काही करावा उपाये, संसारी गुंतो न काये, उकलवी ऐसे हृदये, तो सत्वगुण संसारासी त्रासे मन, काही करावे भजन, ऐसे मनी उठे ज्ञान, तो सत्वगुण असता आपुले आश्रमी, अत्यादरे नित्यनेमी, सदा प्रीति लागे रामी, तो सत्वगुण सकळांचा आला वीट, परमार्थी जो निकट, आघाते उपजे धारिष्ट, तो सत्वगुण सर्वकाळ उदासीन, नाना भोगी विटे मन, आठवे भगवत भजन, तो सत्वगुण पदार्थी न बैसे चित्त, मनी आठवे भगवंत, ऐसा दृढ़ भावार्थ, तो सत्वगुण लोक बोलती विकारी, तरी आदिक प्रेमाधरी निश्चय बाणे अंतरी तो सत्वगुण अंतरी स्फूर्ति स्फुरे सस्वरूपी तर्क भरे नष्ट संदेह निवारे तो सत्वगुण शरीर लावावे कारणी साक्षेप उठे अंतःकरणी सत्वगुणाची करणी ऐसी असे शांति क्षमा आणि दया निश्चय उपजे जया सत्वगुण जाणावा तया अंतरियाला आले यतीत अभ्यागत जाऊने दिजो भुकिस्त ये थान शक्ति दान देत तो सत्वगुण तड़िता पड़ी दैन्यवाणी आले आश्रमाचे निगुणे तया लागे स्थळ देणे तो सत्वगुण आश्रमी अन्नाची आपदा परी विमुखन भे कदा शक्ति नसार दे सर्वदा तो सत्वगुण जेणे जिंकिली रसना तृप्त जयाची वासना जयास नाही कामना तो सत्वगुण होणार तैसे होत जात प्रपंची जाला आगात डळमळीना जाचे चित्त तो सत्वगुण एका भगवंता कारणे सर्व सुख सोडिले जेणे केले देहाचे सांडणे तो सत्वगुण विषयी धावे वासना परी तो कदा डळमळीना ज्याचे धारिष्ट चळे तो सत्वगुण देह आपदेने पीडला क्षुधे तृषेने वोसावला तरी निश्चयो राहिला तो सत्वगुण श्रवण आणि मनन निज ध्यासे समाधान, शुद्ध जाले आत्मज्ञान, तो सत्वगुण जयास अहंकार नसे, निराशता विलसे, जया पासे कृपावसे, तो सत्वगुण सकलांसी नम्र बोले, मर्यादा धरून चाले, सर्वजन तोषविले, तो सत्वगुण सकल जनासी आर्जव, नाही विरोधास ठाव, परोपकारी वेची जीव, तो सत्वगुण आप कार्याहून जीवी, परकार्य सिद्धि करावी, मरोन कीर्ति उरवावी, तो सत्वगुण पराव्याचे दोष गुण दृष्टि से देखे आपण, समुद्रा ऐसी साठवण, तो सत्वगुण नीच उत्तर साहाणे, प्रत्योत्तर न देणे, आला क्रोध सावरणे, तो सत्वगुण अन्याये वीण गांजिती, नाना परी पीड़ा करिती, तितुके ही साठवी चित्ती, तो सत्वगुण शरीरे घीस साहाणे, दुर्जनासी मिळो न जाणे, निंदकास उपकार करणे, हा सत्वगुण मन भलती कडे धावे, ते विवेके आवरावे, इंद्रिये दमन करावे, तो सत्वगुण सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी, तो सत्वगुण जया आवडे प्रातः स्नान, आवडे पुराण श्रवण, नाना मंत्री देवतार्चन करी, तो सत्वगुण पर्वकाळी अति सादर, वसंत पूजे सतत्पर, जयंत्याची प्रीती थोर, तो सत्वगुण ವಿದೇಶಿ ಮೇಲೆ ಮರಣೆ ತಯಾಸ ಸಂಸ್ಕಾರ ದೇಣೆ ಅಥವಾ ಸಾದರ ಹೋಣೆ ತೋ ಸತ್ವಗುಣ ಕೋಣೀಯ ಕಾಸ ಮಾರಿ ತಯಾಸ ಜಾಉನವಾರಿ ಜೀವ ಬಂಧನ ಮುಕ್ತ ಕರಿ ತೋ ಸತ್ವಗುಣ ಲಿಂಗೆ ಲಾಖೋಲಿ ಅಭಿಶೇಷ ನಾಮಸ್ಮರಣೆ ವಿಶ್ವಾಸ ದೇವದರ್ಶನಿ ಅವಕಾಶ ತೋ ಸತ್ವಗುಣ ಸಂತ ದೇಖೋ ನಿಧಾವೆ ಪರಮ ಸುಖ ಹೇಲಾವೆ ನಮಸ್ಕಾರಿ ಸರ್ವಭಾವೆ ತೋ ಸತ್ವಗುಣ ಸಂತ ಕೃಪಾ ಹೋಯ ಜಯಾಸ ತೇಣೆ ಉದ್ಧರಿಲಾವಂಶ ತೋ ಈಶ್ವರಾಚಾಂಶ ಸತ್ವಗುಣೆ ಸನ್ಮಾರ್ಗ ದಾಖವೀಜನಾ ಜೋಲಾವಿ ಹರಿಭಜನಾ ಜ್ಞಾನಸಿ ಕವಿ ಅಜ್ಞಾನ ತೋ ಸತ್ವಗುಣ ಆವಡೆ ಪುಣ್ಯ ಸಂಸ್ಕಾರ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ನಮಸ್ಕಾರ ಜಯಾರಾಹೆ ಪಾಠಾಂತರ ತೋ ಸತ್ವಗುಣ ಭಕ್ತಿ ಸಾಹವ್ಯಾಸ ಭಾರಿ ಗ್ರಂಥ ಸಾಮಗ್ರಿ ಜೋಕರಿ ಧಾತು ಮೂರ್ತಿ ನಾನಾ ಪರಿ ಪೂಜಿ ತೋ ಸತ್ವಗುಣ ಝಳಫಳಿತ ಉಪಕರ್ಣಿ ಮಾಳಾ ಗವಾಳಿ ಆಸನೆ ಪವಿತ್ರೆ ಸೋಜ್ವಳೆ ವಸನೆ ತೋ ಸತ್ವಗುಣ ಪರಪೀಡೆ ಸೇವಾಹೆ ದುಃಖ ಪರ ಸಂತೋಷಾಚೆ ಸುಖ ವೈರಾಗ್ಯ ದೇಖೋನ ಹರಿ ಕ್ಷಮಾನಿ ತೋ ಸತ್ವಗುಣ ಪರಭೂಷಣೆ ಭೂಷಣ ಪರದೂಷಣೆ ದೂಷಣ ಪರದುಃಖಸಿಣೆ ಜಾಣ ತೋ ಸತ್ವಗುಣ ಆತಾ ಅಸೋಹೆ ಬಹುತ ದೇವಿ ಧರ್ಮಿ ಜಾಚೆ ಚಿತ್ತ ಭಜೆ ಕಾಮನಾರಹಿತ ತೋ ಸತ್ವಗುಣ ಐಸಾ ಸತ್ವಗುಣ ಸಾತ್ವಿಕ ಸಂಸಾರ ಸಾಗರಿ ತಾರಕ ಯೇಣೆ ಉಪಜೆ ವಿವೇಕ ಜ್ಞಾನ ಮಾರ್ಗಾಚಾ ಸತ್ವಗುಣೆ ಭಗವದ್ಭಕ್ತಿ ಸತ್ವಗುಣೆ ज्ञान प्राप्ति सत्वगुणे सायोज्य मुक्ति पाविजेते। ऐसी सत्वगुणाची स्थिति स्वल्प बोलिले ये थामती सावध होन श्रोति पुढ़े अवधान द्यावे।
इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सत्व गुण लक्षण नाम समास सातवां।